नमस्कार, आकाशवाणी पणजी केंद्राच्या प्रादेशिक खबरां विभागावरवी सुवर्णा खेडेकार तुमकां राष्ट्रीय खबरो दिता. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू स्वतंत्र दिसाच्या पूर्वसंधेर म्हळ्यार आयज देशाक संबोधित करतल्यो. राष्ट्रपतींचे संबोधन सांजे वेळा 7 वरांचेर आकाशवाणीच्या पुराय राष्ट्रीय नेटवर्काचेर प्रसारीत जातले. तशेंच दूरदर्शनाच्या सगळ्या चॅनलाचेर हिंदीतल्यान प्रसारीत जातले, उपरांत इंग्लिशीतल्यान प्रसारीत जातले. दूरदर्शनाचेर हिंदी आणि इंग्लिशीतल्यान या संबोधनाचे प्रसारण जाले उपरांत दूरदर्शनाच्या प्रादेशिक चॅनलाचेर प्रादेशिक भाषांनी प्रसारण जातले. आकाशवाणी वरवीं आपल्या प्रादेशिक नेटवर्काचेर रातच्या 9:30 वरांचेर हे भाषण प्रादेशिक भाषेनी प्रसारित जातले. देश फाल्यां 80 स्वतंत्र दीस मनयता. ते निमतान प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दिल्लीतल्या लाल किल्ल्यावयल्या ह्या सुवाळ्याचे फुडारपण करतले. भारतीय हवाई दळाच्या 2 MI-17 हॅलिकॉप्टरावरवी कार्यावळीच्या जाग्यार फुलांच्या पाकळ्यांचो वर्षाव जातलो. राष्ट्रध्वज उभयल्या उपरांत प्रधानमंत्री देशाक संबोधित करतले. ह्या सुवाळ्यांत लष्कर, नौदळ आणि हवाई दळाचे 2500 दादले आणि बायलां कॅडेट्स तशेंच माय भारतचे स्वयंसेवक वांटेकार जातले. लाल किल्ल्यावयलो हो सुवाळो पळोवपाक वेगवेगळ्या वाठारांतले सुमार 5000 खासा सोयऱ्यांक आमंत्रीत केल्यात. हातूंत पीएम विश्वकर्मा येवजणेचे कारागीर, पीएम मुद्रा येवजणेचे बायलां उद्योजक, पीएम स्वनिधी येवजणेचे पथविक्रेते आणि भारत टॅक्सीचे टॅक्सी चालक हांचो आस्पाव आसा. ह्या जाग्यार कडक सुरक्षा तैनात केल्या. स्वतंत्रताय दिसाच्या फाटभुंयेर 9 ते 17 ऑगस्ट मेरेन हर घर तिरंगा मोहीम राबोवपाचे आवाहन प्रधानमंत्र्यांनी केला. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू हांणी आयज राष्ट्रपती भवन परिसरांत आयोजीत अमृत उद्यान समर एन्युअल एडिशनल 2026 उक्तावण सुवाळ्याक हाजेरी लायली. अमृत उद्यान आयतार सावन फुडल्या म्हयन्याच्या 15 तारखे मेरेन सर्वसामान्यां खातीर उक्ते आसतले. उद्यान सकाळी 10 ते 6 वरां मेरेन उक्ते आसतले आनी निमाणो प्रवेश सांजे 5 वरां मेरेन आसतलो. देखभाली खातीर उद्यान सोमारचे बंद उरतले. उपराष्ट्रपती सीपी राधाकृष्णन आयतार सावन तामिळनाडूक 2 दिसांच्या भोंवडेर वतले. ह्या भेटी वेळार ते चेन्नय, चेंगलपट्टू, तिरुवरून आनी तंजापूर हांगच्या शिक्षणीक, यादिस्तीक आनी साहित्यीक कार्यावळींच्या माळेंत वांटो घेतले. आयज नवी दिल्लीन देशाच्या फाळणी दिसाची याद करपी कार्यावळीक संबोधित करताना उपराष्ट्रपती सी राधाकृष्णन हांणी सांगले की राष्ट्राची अखंडताय सांबळप आणि तिगोवन दवरप आणि त्या तेगावरवी मेळिल्ल्या स्वतंत्र्याक मान दिवप हे दरेका नागरिकाचे मुखेल कर्तव्य आसा. फाळणीच्या वेळार घडिल्ल्यो घडणुको मातृभुमीक परत केन्नाच घडूंक फावना अशें तांणी म्हटलें. भारतीय नौदळाचे नौकानयन प्रशिक्षण जहाज INS सुदर्शनी सध्या सुरू आशिल्ल्या लोकायन 2026 मोहिमेचो भाग म्हूण पोर्तुगालच्या अझोर्स हांगा पोंटा हेल्डागा बंदरांत दाखल जाला. संरक्षण मंत्रालयान दिल्ले म्हायती प्रमाण हे जहाज काल थंय पावला. अमेरिकेतल्या बोस्टन हांगच्यान सुरू जाल्लो अटलांटीक महासागरांतलो 19 दिसांचो आव्हानात्मक दर्यांतलो प्रवास ह्या जहाजान यशस्वीपणान पुराय केलो. केंद्रीय कापड मंत्री गिरिराज सिंग हांच्या अध्यक्षतेखाला आयज नवी दिल्लीन जाल्ले बसकेन कापड वाठाराची एकंदर उदरगत, स्पर्धात्मकता वाढोवप आणि संसारीक मळार भारताची सुवात आनीक घटमूट करपा संबंधित महत्वाच्या विषयाची चर्चा झाली. स्कॉटलंडातल्या ग्लास्कोन हालीच जाल्ल्या राष्ट्रकुल खेळांत 16 पदकां, 8 भांगरां, 7 रुपे आणि 1 कांस्य पदक मेळोवपी भारतीय लष्करी पंगडा वांगडा कडेन आयज संरक्षण मंत्री राजनाथ सिंग हांणी संवाद सादलो. ह्या संदर्भात उलयतना संरक्षण मंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय खेळा सर्तीन शारिरीक आणि मानसीक दबाव असताना लेगीत देशाक अभिमान दिसपा सारखी कामगिरी केल्ल्या खातीर भारतीय संरक्षण दळाच्या खर इच्छाशक्तीची तोखणाय केली. हे खेळगडे सैनिक आणि चॅम्पियन हांचो परिपूर्ण मेळ आशिल्ल्यान लोकांक, खास करून तरणाट्यांक उर्बा दिवपी आसात अशें तांणी म्हटलां. हवामान. फुडल्या 2 दिसांत दिल्ली, हरियाणा, चंदीगड, पंजाब, अस्तन मध्य प्रदेश, मध्य महाराष्ट्र, ओडिसा, विदर्भ, उप हिमालयीन, अस्तन बंगाल आणि भारताच्या ईशान्य वाठारांनी व्हडा प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. IMD म्हणण्याप्रमाणे जम्मू काश्मीर, लडाख, बिहार, उदेन राजस्थान, कोंकण, गोंय, केरळ, माहे, तामिळनाडू, पुंडुचेरी आणि कराईकल हांगाय फाल्यां मेरेन व्हड प्रमाणात पाऊस पडपाची शक्यताय आसा. आणि इतल्यान ह्यो राष्ट्रीय खबरो सोपल्यो. आमचे फुडले खबरापत्र तुमकां फाल्यां सकाळी 8:40 आयकुपाक मेळटले. तो मेरेन नमस्कार.